ईश्वरीय विश्वविद्यालय स्वयं निराकार परमात्मा चालवत आहे तर हे कसं शक्य आहे? आणि स्वयं भगवानाचे या सृष्टीवर अवतरण देखील झालेलं आहे हे तुम्ही किती वेळा अवश्य या लेक्चर्स मध्ये ऐकलं असणारच। मग ईश्वराचे या सृष्टीवर अवतरण कोणाच्या शरीरात झालेलं आहे आज आपण हे पाहूया। गीतेत आहे की मी एक साधारण मानवाच्या देहात प्रवेश करतो जे कोटी लोकांमधून काहीच लोक मला ओळखू शकतात। मूळमती बुद्धी मला ओळखू शकत नाही असं काही गीतेत ईश्वराने आपल्याविषयी सांगितलेलं आहे। आता ती कुठली साधारण व्यक्ती आहे ज्यांच्या शरीरात स्वयं परमपिता परमात्मा हे अवतरित होतात? चला जाणून घेऊया की ती महान हस्ती कुठली आहे किंवा ती महान हस्ती कोण आहे। ते आहे प्रजापिता ब्रह्मा बाबा। लहानपणीचं नाव लेखराज। हे सिंध हैदराबादचे राहणारे। लहानपणी आईचा देहांत झाला। यांचं पूर्ण पालन पोषण यांचे वडील करत होते। वडील शाळेचे हेडमास्टर। लेखराज लहानपणापासूनच खूप आज्ञाकारी आणि चांगल्या स्वभावाचे होते। एकदाची घटना, यांच्या हातात फुलांचा गुच्छ होता आणि यांच्या मित्रांनी सांगितलं की लखीराज तुझ्या हातातली ही फुलं किती सुंदर दिसताय। विचार करा, तुमच्या हातातही फुलांचा गुच्छ आहे आणि तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या हातातली ही फुलं किती सुंदर दिसताय, तर आपण या गोष्टीला रेस्पॉन्स कुठल्या पद्धतीने देऊ? आपण एखादा फूल काढून देऊ किंवा आपण त्यांना थँक्स म्हणू किंवा आपण त्यांची प्रशंसा करू? परंतु लेखराजनी काय केलं, ज्यावेळेस त्यांच्या हातात खूप सुंदर फुलांचा गुच्छ होता त्यावेळेस मित्रांनी सांगितलं लखीराज तुझ्या हातातली ही फुलं किती सुंदर दिसताय, तेव्हा लखीराजने उत्तर दिलं की फुलं जितकी सुंदर आहे आपल्याला आपलं जीवनही एवढंच सुंदर बनवायचंय। विचार करा, लहानपणापासूनचे यांचे जे विचार होते हे एकदम शुद्ध आणि उच्च होते। काही काळानंतर वडिलांचाही देहांत झाला आणि हे आपले मोठे भावाच्या किराणाच्या दुकानात मदत करू लागले। यांची भावना गरिबांप्रती अथाह होती। गरीब यांच्या दुकानात आल्याबरोबर हे थोडं जास्त धान्य देत असायचे। यांच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं आणि त्यांनी यांना इशारा दिला की लखीराज या पद्धतीने तू धान्य जास्त देत जाऊ नकोस, आपला धंदा चालणार नाही। परंतु हे स्वतःच्या भावनेला आवरू शकत नव्हते। गरीब दुकानात आल्याबरोबर जास्त धान्य देण्याची क्रिया यांनी चालूच ठेवली। हे बघून यांच्या मोठ्या भावानी यांना दुकानाच्या बाहेर काढलं आणि सांगितलं की तू स्वतः मेहनत कर आणि पैसे कमव। तुला समजल की पैसे कमवणं किती मेहनतीचं काम आहे। हे बाहेर निघाले, मुंबईला आले आणि एक प्रसिद्ध जोहरीच्या दुकानात मदत करू लागले, काम करू लागले। काम करता करता हे हिरे जवराचा धंदा यांनीही शिकून घेतला आणि स्वतः यांनी आपला हिरे जवराचा एक बिझनेस सुरू केला। यांचा हा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला। विशेषतः लेखराज जे होते हे लहानपणापासूनच विष्णूचे परमभक्त होते। विष्णू प्रती यांची अथाह भक्ती होती। रात्री झोपताना देखील उशी खाली हे विष्णूचा फोटो ठेवून झोपायचे. उठल्याबरोबर आधी विष्णूचे दर्शन करत असायचे. एवढी अथा भक्ती त्यांची विष्णू प्रती होती. ज्यावेळेस यांचा बिझनेस चांगला चालू झाला तेव्हा यांच्या मोठ्या भावानी यांचं लग्न एक सुशील कन्याशी लावून दिलं, जिचं नाव यशोदा. आणि यशोदाशी यांचं लग्न झाल्यानंतर हे आपल्या संसारात गुंतले. संसारात खूप सुंदर पद्धतीने आनंदमय संसार हे करत होते. तरी भगवानाप्रती यांची श्रद्धा ती अथाह होती. विशेषतः गीताची हे नित्य नियमी पाठी होते. गीता वाचल्याशिवाय पुढचे कामाला सुरुवात करत नसायची. एवढी भावना यांची गीताप्रती होती. आणि तेवढ्याच नव्हे तर प्रत्येक धर्माप्रती यांची श्रद्धा यांची आस्था होती. परमेश्वराला प्राप्त करण्याची अथा उगम आतमध्ये अथा जी भावना होती त्यासाठी त्यांनी 12 गुरु केले होते. की कुठल्या ना कुठल्या गुरूंकडून अवश्य मला ईश्वराची प्राप्ती होईल. घर संसार चालवत असताना किंवा सगळं काही सांभाळत असताना हे या शुद्ध आणि चांगल्या विचाराशी होते. यांच्या मनात सतत एक प्रश्न असायचा की गीतेत भगवानाने सांगितलंय की ज्यावेळेस धर्माची ग्लानी होईल तेव्हा ईश्वर या सृष्टीवर अवतरित होणार. आज धर्माची एवढी ग्लानी दिसत आहे, काय ईश्वर या सृष्टीवर अवतरित होत नाही? या पद्धतीचे प्रश्न ते आपल्या मंडळीशी सतत करत असायचे. तरी संसार आणि घर गृहस्थी चांगल्या पद्धतीने ते चालवत होते. बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने यांचं चालत असायचं. यांचं उठणं बसणं मोठ्या मोठ्या राजे आणि महाराजांशी असायचं, मोठ्या मोठ्या व्हाईसराय लोकांशी असायचं. एकदा तर एका महाराजांनी सांगितलं की परमेश्वराकडून चूक झाली, जे आम्हाला राजा बनवलं. राजाई संस्कार तर तुमच्यात आहे, एवढा यांचा मान असायचा. आणि एकदा तर एका राजाने दरबारच सुरू केला नाही. दरबारींनी विचारलं की राजन दरबार का सुरू होत नाही? तर राजांनी सांगितलं, जेव्हापर्यंत लखीराज बाबू येत नाही दरबार सुरू होणार नाही. किती मोठा मान होता यांचा. हे स्वतः हिरे जवराचे व्यापारी असल्यामुळे दागिने दाखवण्यासाठी हे राज्य कक्षात जात असायचे. आपल्या सगळ्यांना माहितीये राणीच्या किंवा राजकुमारीच्या कक्षात जाण्याची परवानगी कोणालाही नसायची. परंतु लखीराज बाबूंसाठी कधीही कोणी त्यांना अडवलेलं नाही. हे बिंदासपणे राणीच्या कक्षात किंवा राजकुमारींच्या कक्षात जाऊन त्यांना दागिने दाखवत असायचे. कारण सगळ्यांना माहित होत की लखीराज बाबूंची दृष्टी आणि वृत्ती शुद्ध आहे आणि पवित्र आहे. यांचा मानही खूप असायचा. एकदा झालं असं होत की हे दुकानात नसताना यांच्या भागीदारीचा मित्र आपल्या दोन मुलांना घेऊन दुकानात पोहोचला. आणि ती छोटे छोटे दोन मुलं खेळत असताना त्यांना काही हिरे दिसले. त्यांना हे माहित नाही की हे किती किमतीवान हिरे आहे. त्यांनी ते हिरे उचलले आणि घरी आले. ज्यावेळेस लखीराज बाबू दुकानात पोहोचले त्यांना पुढीतले ते हिरे गायब झालेले जाणवले. त्यांनी भागीदाराला विचारलं की दुकानात कोणी आलं होतं का? तेव्हा भागीदाराने सांगितलं, माझा मित्र आणि त्याचे दोन मुलं आले होते. लगेच लखीराज बाबू उठले तिकडनं, सरळ ते गेले मिठाईच्या दुकानात. त्यांनी मिठाई घेतली आणि त्या भागीदाराच्या मित्राच्या घरी गेले. ज्यावेळेस त्या मित्राने पाहिलं की स्वयं लखीराज बाबू आपल्या घरी आले तर त्यांनी सांगितलं, तुम्ही येण्याचं कष्ट का केलं? जे काय काम होत मला बोलून घेतलं असत मी अवश्य आलो असतो. तेव्हा लखीराज बाबू म्हणाले, मी फक्त मुलांना मिठाई देण्यासाठी आलोय. तुमची मुलं कुठं आहे? मुलांना बोलवल्यानंतर एक छोटा मुलगा आला आणि त्यांनी सांगितलं की हे मिठाई काय आमच्यासाठी आहे? लखीराज बाबू म्हणाले, हो ही मिठाई तुमच्यासाठी आहे, पण आधी हे सांगा की दुकानातून तुम्ही जी पुडी उचलली आणि त्याच्यात जे चमकणारे दगड होते ते तुमच्या काय कामाचे, ते तुम्ही मला परत करा. त्या छोट्या मुलाने सांगितलं की मोठ्या दादानी ते चमकणारे जे खडे आहे ज्याला आपण आज हिरे म्हणतो ते मोठ्या दादानी लपून ठेवले. तेव्हा लखीराज बाबू म्हणाले, हरकत नाही, ही मिठाई तूही खा आणि त्यालाही दे, परंतु ते हिरे घेऊन ये. तो छोटा मुलगा पळत गेला आणि त्यांनी हिरे परत लखीराज बाबूंच्या स्वाधीन केलं. ही गोष्ट का सांगावीशी मला वाटली, आज विचार करा. आपल्या घरातून एखादी गोष्ट गेली आपण काय करतो? लगेच पोलीस केस करतो, लगेच त्या मुलांसाठी शिक्षा आपण ठेवतो, किंवा आपण जी व्यक्ती आहे त्यांच्याशी पूर्णतः संबंध तोडतो आणि समाजात त्यांचं नाव आपण खराब करतो. लखीराज बाबूंनी तसं काही केलं नाही, त्यांनी युक्तियुक्त आपलं काम केलं, मुलांनाही खुश केलं आणि वडिलांनाही काही कळू दिलं नाही. विचार करा किती महान विचारांचे होते लखीराज बाबू. लखीराज बाबू शुद्ध शाकाहारी होते. एकदा यांच्या घरी कार्यक्रम चालू होता आणि मोठे मोठे राजे महाराजे व्हाईसरॉय आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी कार्यक्रमात जे काय ठेवलं होतं ते शुद्ध शाकाहारी भोजन. मिठाई होते, शाकाहारी भोजन होत, फळं होते आणि कार्यक्रम झाल्यानंतर जात असताना एका व्यक्तीने बाबांना सांगितलं, लखीराज बाबू तुमची पार्टी आम्हाला फिकी जाणवली. हे ऐकल्याबरोबर लखीराज बाबू म्हणाले, तुम्ही नोटांवर राहता, आम्ही हिऱ्यांवर राहतो, तरीही आम्ही आमचा धर्म सोडत नाही. या ठिकाणी लखीराज बाबूंना स्वतःचा अहंकार दाखवायचा नव्हता, परंतु त्यांना हे दाखवायचं होतं की आम्ही आमच्या धर्मात किती एकनिष्ठ आहोत. तुम्ही कागदांवर राहतात असं त्यांनी त्या अंग्रेजी व्यक्तीला सांगितलं, पण आम्ही हिऱ्यांवर राहतो, तरीही आम्ही आमचा धर्म सोडत नाही. हे आपल्याला लखीराज बाबूंचं आपल्या धर्माप्रती स्वाभिमान जो आहे हा दिसून येतो. खूप सुंदर त्यांचं जीवन चालत होत. एकदा यांची जी भावना गुरुंप्रती होती ती भावना अथाह होती. गुरुंचं बोलवणं म्हणजे काळचं बोलवणं असं यांना नेहमी वाटायचं. एकदा यांच्या गुरुंना यांची आठवण झाली आणि त्यांनी तार पाठवली लखीराज बाबूंसाठी, आणि ज्यावेळेस तार पोहोचली त्यावेळेस लखीराज बाबूंच्या घरी कार्यक्रम चालू होता. तार हातात आल्याबरोबर ते गुरुंना भेटण्यासाठी निघाले. मंडळीने सांगितलं, कार्यक्रम होऊ द्या, त्यानंतर आपण बरोबरच निघू. तेव्हा लखीराज बाबू म्हणाले, गुरुंचं बोलवणं काळच बोलवणं आहे, मी थांबू शकत नाही. किती श्रद्धा त्यांची गुरुंसाठी होती, दानवृत्ती तर अथाह होती. जे कोणी यांच्या दारात यायचे ते कधीही त्यांना मोकळ्या हाताने जाऊ देत नसायचे. दान दिल्याशिवाय कोणीही यांच्या दारासमोरून गेलेलं नाही. एकदा एक महाराज भिक्षा घेण्यासाठी यांच्या घरी पोहोचले. ज्यावेळेस घरी पोहोचले तेव्हा लखीराज बाबू घरी नसून दुकानात होते आणि यांची कन्या सतत बघत असायची की कोणीही दाराशी आले की बाबा काय ना काय त्यांना देतात. तिला वाटलं की आपणही काहीतरी द्यावं. त्या छोट्याशा कन्येला काही समजलं नाही की नेमकं आपल्याला काय द्यायचं आहे. तिच्या हातात सोन्याचे बांगळ्या होते. तिने लगेच ते बांगळ्या काढले आणि त्या साधू महाराजाच्या झोळीत टाकले. ते टाकल्याबरोबर तो साधू महाराज घाबरला. तो पळत दुकानात गेला आणि त्यांनी लखीराज बाबूंना सांगितलं की तुमच्या मुलींनी माझ्या झोळीत सोन्याचे पाटल्या सोन्याचे हे बांगड्या टाकले, हे मी घेणार नाही, कारण ती नादान आहे, तिला माहीत नाही. लक्ष्मीराज बाबू म्हणाले, दिलेलं दान मी परत कधीही घेत नाही. किती महान विचारांचे होते दादा लेखराज. या पद्धतीने यांचं जीवन खूप सुंदर पद्धतीने चालत होत. धर्म भक्ती याच्यात हे तल्लीन होते. आणि त्याचबरोबर बिझनेसही यांचा खूप चांगल्या पद्धतीने चालत होत. 60 वर्षाची झाली. यांना अनेक प्रकारचे साक्षात्कार होऊ लागले. यांना आधी साक्षात्कार झाला तो विष्णू चतुर्भुजचा. हे स्वतः विष्णूचे परम भक्त होते. ज्यावेळेस त्यांना विष्णूचा साक्षात्कार झाला हे अतिशय आनंदित झाले. हे पळत पळत आपल्या गुरूंकडे गेले आणि गुरूंना सांगितलं, मला विष्णूचा साक्षात्कार झालाय, काय ही तुमची कृपा आहे. गुरु म्हणाले, साक्षात्कार घडवणं हे आमच्या हातात नाही. ईश्वराला तुमच्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं असेल म्हणून ईश्वराने तुम्हाला साक्षात्कार घडवलेला आहे. ते पुन्हा आपल्या घरी आले. कार्याचे मग्नच होते. यांना अनेक साक्षात्कार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे होऊ लागले. यांना एक साक्षात्कार झाला. तो साक्षात्कार होता महाविनाशाचा. खूप भयानक महाविनाश यांना दिसला. यांना महाविनाशाचा जो साक्षात्कार झाला तेव्हा दुसरा महायुद्ध देखील झाला नव्हता. त्याच्या आधीच तिसरा महायुद्ध कुठल्या पद्धतीने होणार आहे, अणुबॉम्ब कुठल्या पद्धतीने पडणार आहे, स्फोट कसे होणार आहे, सगळं काय कसं काय उद्ध्वस्त होत आहे आणि कुठल्या प्रकारे प्राकृतिक प्रकोप होत आहे हे सगळं दृश्य त्यांनी साक्षात्कारात पाहिलं. सहन झालं नाही. म्हणाले, बस करा प्रभू, सहन करू शकत नाही. एक नवीन दुनिया दाखवा. दुसरा साक्षात्कार यांना झाला तो या पद्धतीने की आकाशातून एक चांदणी खाली उतरतीये आणि ते देवी किंवा देवता बनत आहे. त्यातून शब्द निघत होता, सतत्व, म्हणजे की तुला हे बनायचं आहे. यांना आश्चर्य वाटलं की मी तर एक साधारण मानव आहे, मी देवी किंवा देवता कसं बनू शकणार आहे. यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. हे म्हणाले, हे परमेश्वरा, तू कोण आहेस, तुझा तरी साक्षात्कार होऊ दे. तेव्हा यांना तिसरा साक्षात्कार झाला तो ओमचा साक्षात्कार होता. आपण जसं ओम लिहितो आणि वरती अर्ध चंद्रमा घालून आपण जो बिंदी लावत असतो त्या ठिकाणी त्यांना निराकाश शिव परमात्म्याचं चिन्ह दिसलं. पण यांना काही कळालं नाही की हे कोण आहे. हे आपल्या भक्तीतच मग्न होते. 60 वर्षाचे झाल्यानंतर यांच्या मंडळीने यांना सांगितलं की आता आपण काशीला जाऊन वानप्रस्थ स्वीकार. तेव्हा लखीराज बाबू म्हणाले, अजून 1 वर्ष मला धंदा करू दे, पूर्ण झाल्यानंतर मग आपण अवश्य वानप्रस्थ स्वीकारू. त्या 1 वर्षातच यांना अजून अनेक प्रकारचे साक्षात्कार होऊ लागले. 1937 सालाची ही गोष्ट, सिंध हैदराबादची ही गोष्ट आहे. हे आपल्या घरात सत्संग करत होते आणि यांच्या घरात सत्संग घेण्यासाठी महाराज आले होते. यांची विशेषता होती ही सत्संग किती का तास चालेना, लखीराज बाबू कधीही सत्संग सोडून मधून उठत नसायचे. पण त्या दिवशी एकाएक लखीराज बाबू उठले आणि आपल्या खोलीकडे निघाले. यांच्या सुनेला आणि मंडळीला आश्चर्य वाटलं, कधी ना उठणारी व्यक्ती आज सत्संग सोडून कुठे जात आहे. पाहण्यासाठी जेव्हा ते निघाले तेव्हा सुनेने सांगितलं, आई साहेबा, तुम्ही सत्संग करा, मी पाहून येते की बाबांना काय झालं. पाहण्यासाठी ते बाबांच्या खोलीपर्यंत पोहोचले. त्यांना आश्चर्य वाटलं, बाबा बिलकुल आपल्या खोलीत शांत बसले होते. त्यांच्या डोळ्यातून किरणे निघत होती. खोली ऑटोमॅटिक लाल प्रकाशमय झाली आणि यांच्या मुखाद्वारे तीन शब्द उच्चारले गेले. निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम, स्वरूपम शिवोहम शिवोहम. हे तीन शब्द त्यांचे नसून स्वयं निराकार परमात्म्याचे होते. सून पाहत होती. काही वेळानंतर तिने विचारलं, बाबा आपल्याला काय झालं होतं? लखीराज बाबूंना काही बोलता येत नव्हतं. ते फक्त एकच शब्द उच्चारत होते, एक लाईट थी एक माईट थी, एक लाईट थी एक माईट थी. म्हणजे एक शक्ती होती आणि एक प्रकाश होता. ती शक्ती काय आणि तो प्रकाश काय मलाही माहित नाही. वास्तविक हे तीन शब्द स्वयं निराकार परमात्म्याचे होते, जे त्यांच्या शरीरात प्रवेश होऊन उच्चारून गेले. तेव्हापासून निराकार परमात्मा त्यांच्या शरीरात प्रवेश करून ज्ञान सांगू लागले. याच्या आधी लखीराज बाबूंनी कधीही सत्संग घेतला नव्हता, परंतु निराकार शिव परमात्मा प्रवेश झाल्यापासून निराकार शिव परमात्मा त्यांच्या मुखाद्वारे बोलू लागले. अनेक लोक ज्ञान ऐकण्यासाठी येत होते.